आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतण्यासाठी रवाना। महाराष्ट्र झारखंड विधानसभा निवडणुका तसंच इतर राज्यातल्या पोटनिवडणुकांसाठीची मतमोजणी उद्या। निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत किमान 10 माओवादी ठार। आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर समाप्त। तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परत यायला निघाले आहेत। गेल्या दशकभरातला झालेला भारताचा प्रवास हा प्रमाण, गती आणि शाश्वततेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल गयानामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना केलं। गयानात जॉर्जटाऊन इथल्या नॅशनल कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा पुनरुच्चार केला। तत्पूर्वी त्यांनी काल गयानाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनालाही संबोधित केलं। समावेशक समाजाच्या उभारणीसाठी लोकशाहीपेक्षा अन्य कोणतंही मोठं साधन नाही। पुढे जायचं असेल तर लोकशाही प्रथम आणि मानवता प्रथम हाच मंत्र आहे। लोकशाही भारतीयांच्या DNA मध्येच आहे, असं मोदी यावेळी म्हणाले। प्रधानमंत्री मोदींनी काल जॉर्जटाऊन इथं गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांच्यासमवेत वेस्ट इंडिजच्या नामवंत क्रिकेटपटूंचीही भेट घेतली। नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परत यायला निघाले आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लाओसमध्ये व्हिएतियन्ना इथे जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची भेट घेतली। निकातानी यांच्या समवेत या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये इंडो पॅसिफिक प्रदेशातल्या मुक्त भागीदारीविषयी चर्चा झाल्याचं सिंह यांनी आपल्या समाजमाध्यमावर म्हटलं आहे। त्यानंतर सिंह यांनी फिलिपीनचे संरक्षण सचिव गिल्बार्टो टियोडोरो यांचीही भेट घेतली। ॲक्ट ईस्ट धोरण आणि इंडो पॅसिफिक विजन या योजनांमधला फिलिपीन हा महत्त्वाचा भागीदार आहे, त्यामुळे फिलिपीनसोबत संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकानं राष्ट्रप्रथम हा दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे, यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला। त्या आज हैदराबाद इथं लोकमंथन कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीत बोलत होत्या। राष्ट्रपतींनी यावेळी आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचं औपचारिक उद्घाटन केलं। देशात विविधता असली तरीही एकता अबाधित राखण्याची भारताची संस्कृती, भाषा, परंपरा, ज्ञान यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असं त्या म्हणाल्या। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण 8:30 वाजल्यापासून EVM वरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांनी दिली। 288 विधानसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्र काम करणार आहेत। शिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एक मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे। या प्रक्रियेसाठी सुमारे 6,600 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांच्या कड्यांची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। मतमोजणीच्या प्रक्रियेवर CCTV कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे। दुपारी 12:00 पहिले निकाल हातात येतील, मात्र मतदारसंघांच्या आकारमानानुसार यात फरक पडू शकतो। संध्याकाळी निकालाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असंही एस चोकलिंगम यांनी नमूद केलं आहे। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 81 जागांसाठी तसंच आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यातल्या विधानसभा आणि केरळच्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील उद्याच होणार आहे। झारखंडमध्ये 24 मतमोजणी केंद्र उभारली असून उद्या सकाळी टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात होईल, असं झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के रविकुमार यांनी सांगितलं। भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर मणिपूरमधली परिस्थिती जाणीवपूर्वक संवेदनशील केल्याचा आरोप केला आहे. मणिपूर हिंसाचारासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्राला नड्डा यांनी उत्तर दिलं. मणिपूरमधली शांतता भंग करण्यासाठी कट्टरतावादी संघटना सातत्याने प्रयत्न करत राहतात हे काँग्रेसच्या प्रशासनाचं अपयश आहे अशी टीका नड्डा यांनी आपल्या पत्रात केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे गेल्या 10 वर्षात ईशान्य भारतात अर्थव्यवस्था, सुरक्षा, आरोग्यसेवा, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये परिवर्तन झालं असून आता तिथं विकासाच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत असंही नड्डा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, विविध मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज किमान 10 माओवादी ठार झाले. सुकमा जिल्ह्यातल्या कोंटा परिसरात माओवादी अतिरेकी दडून बसले असल्याची खबर मिळाल्यावरून केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव सुरक्षा दलानं संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. त्यादरम्यान भेज्जी परिसरात झालेल्या गोळीबारात हे अतिरेकी मारले गेले. सुरक्षा दलांनी 10 जणांचे मृतदेह शोधले असून त्यांच्याजवळून AK-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलांची मोहीम अद्याप सुरू आहे. मार्च 2026 पर्यंत देशातून कडव्या डाव्या विचारसरणीचा बिमोड करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या ऑगस्टमध्ये केली होती. त्यानुसार जानेवारी 2024 पासून आतापर्यंत केलेल्या विविध मोहिमांमध्ये 257 नक्षली अतिरेकी मारले गेले तर 861 पकडले गेले. सुमारे 800 नक्षली शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात सामील झाले. ICC अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक इस्रायली नेत्यांच्या अटकेसाठी काढलेल्या वॉरंटचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निषेध केला. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनीही ICC निर्णयाचा निषेध केला असून आपल्यावर जाणीवपूर्वक खोटा आरोप केल्याचं म्हटलं आहे. ICC केलेले आरोप इस्रायल आणि हमास या दोघांनीही फेटाळून लावले असले तरी फ्रान्स आणि नॉर्वे या देशांनी मात्र ICC कारवाईचं समर्थन केलं आहे. 2022 आणि 2023 या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार आज केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. नवी दिल्लीत होणाऱ्या या समारंभात 82 युवा कलाकारांना सन्मानित केलं जाईल. 2006 संगीत नाटक अकादमीनं युवा कलाकारांसाठी हे पुरस्कार सुरू केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर समाप्त झाला. ऑस्ट्रेलियात पर्थ इथल्या ऑप्टस मैदानावर सामन्याला आज सकाळी सुरुवात झाली. भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यानं भारताचा डाव 150 धावात आटोपला. KL राहुल, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू झाला असून त्यांच्या 1 बाद 14 धावा झाल्या आहेत. अझरबैजानची राजधानी बाकू इथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या COP 29 परिषदेत जलवायू संदर्भात पुरेशा आर्थिक तरतुदींऐवजी त्यावरील उपाययोजनांवर भर दिल्यानं भारतानं निराशा व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतण्यासाठी रवाना. महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुका तसंच इतर राज्यातल्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी उद्या. निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत किमान 10 माओवादी ठार. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा डाव अवघ्या 150 धावांवर समाप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.